आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूरला रेड अलर्ट. नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. जालना जिल्ह्यात अपघातात 3 जणांचा तर अहिल्यानगरमध्ये दुकानाला आग लागून 5 जणांचा मृत्यू. रालोआकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन दिल्लीला रवाना. इंडिया आघाडी आज उमेदवार ठरवणार. आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा डायमंड लीगमध्ये प्रवेश निश्चित. राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई ठाणे रायगड आणि पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट तर पालघर सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच समुद्राची स्थिती कवळलेली असून ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळी 8:30 ते 11:30 या 3 तासाच्या कालावधीत सांताक्रूज वेधशाळेत सुमारे 47 मिलीमीटर तर गुलाब्यात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि उपनगराच्या सखल भागात पाणी साचलं असून वाहतूक मंदावली आहे. मुंबईत अंधेरी सबवेवर पाणी साचलं असून इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे. पश्चिम आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. नवी मुंबई आणि परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी 8:30 ते 12:30 या 4 तासात सुमारे 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दरड बाजूला हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं आज सकाळी धोक्याची पातळी ओलांडली. संगमेश्वरातली शास्त्री आणि राजपुरातली कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. संगमेश्वरमधील वीजपुरवठा अद्याप ठप्पच आहे. नारंगी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यानं खेड दापोली मार्ग बंद झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्ह्यात 86 मिलीमीटर पाऊस पडला. कणकवली तालुक्यात सर्वाधिक 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सखल भागातल्या पुलांवर पाणी आल्यानं काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पडझडीच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा धरणामधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणामधून 5500 क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. रावणगाव इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या 225 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. हसनाळ इथं 8, भासवाडी इथं 20 तर भिंगेली इथं 40 नागरिक अडकले आहेत. एनडीआरएफच्या पथकामार्फत बचाव कार्य सुरू आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे दरवाजे उघडले असून 21,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून ईसापूर आणि सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जालना शहरासह जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरू आहे. परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे 2638 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. मुंबईत आज सकाळी 6 ते 8 या कालावधीत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकण विभागात सर्वात जास्त पाऊस झाल्याचं ते म्हणाले. 15 ते 16 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तसंच ऑरेंज अलर्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या 800 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा इथं एका फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एका कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथंही आज एका खासगी बसला आग लागली. यातून 39 प्रवासी प्रवास करत होते. यातल्या काही जणांना किरकोळ जखम झाली आहे. मात्र अनेक प्रवाशांचे सामान जळून खाक झालंय. जालना जिल्ह्यात जालना राजूर मार्गावर काल संध्याकाळी ट्रक आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार झाले. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन आज दिल्लीला रवाना झाले. पुढील महिन्याच्या 9 तारखेला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. इंडिया आघाडी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा आज करणार असल्याचं काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं. आघाडीतल्या सर्व पक्षांशी चर्चा सुरू असून सहमतीनं उमेदवार ठरवला जाईल असं ते म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेतही कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरत घोषणाबाजी सुरू केली. या सदस्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत नंतर 2 आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. विविध राजकीय पक्षांकडून 19 स्थगन प्रस्ताव मिळाले असून त्यातले काही बिहारच्या मतदार याद्या पुनरीक्षणाबाबतच्या असल्याची माहिती हरिवंश यांनी दिली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून या सर्व सूचना त्यांनी फेटाळल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या मतचोरीविषयीच्या वक्तव्याबद्दल 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रासोबत गांधी यांनी पुरावे जोडावेत, अन्यथा जाहीर माफी मागावी असे निर्देशही आयोगानं गांधी यांना दिले आहेत. प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास गांधी यांचे आरोप खोटे होते असं मानण्यात येईल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. भाजप नेत्यांनी आयोगाच्या या कारवाईचं स्वागत केलं असून इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाचा वापर राजकीय शस्त्र म्हणून केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा आज दुसऱ्या दिवशी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली. औरंगाबाद इथल्या सूर्यमंदिरात जाऊन गांधी यांनी दर्शन घेतलं. बिहारमधील मतदार यादीत केल्या जाणाऱ्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी मतदार अधिकार यात्रा काढली आहे. 16 दिवस चालणाऱ्या यात्रेत इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. ही यात्रा 20 हून अधिक जिल्ह्यात जाणार असून 1 सप्टेंबर रोजी पटना इथल्या गांधी मैदानात समारोप सभा होईल. विद्यमान विश्वविजेता आणि 2 वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना डायमंड लीगच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल. नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यानं भाग घेतला नसला तरी या हंगामातली त्याची कामगिरी उत्तम असल्यामुळे तो डायमंड लीगसाठी पात्र ठरलाय. अँडरसन पीटर्स आणि लुईज मॅरिहियशो दा सिल्वा यासारखे त्याचे प्रतिस्पर्धीही या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. नीरज चोप्रा यानं 2022 डायमंड लीगचं जेतेपद पटकावलं होतं. तो 2023 आणि 2024 त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या 5381 उमेदवारांची आणि संबंधित परिमंडळाची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट. नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. जालना जिल्ह्यात अपघातात 3 जणांचा तर अहिल्यानगरमध्ये दुकानाला आग लागून 5 जणांचा मृत्यू. रालोआकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन दिल्लीला रवाना. इंडिया आघाडी आज उमेदवार ठरवणार. आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा डायमंड लीगमध्ये प्रवेश निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.